संत निळोबाराय म्हणतात, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते, येण्याची पंते चालो जाता न पडे गुंता कोठे काही, मोडोनिया नाना मते देती सिद्धांत सौरसू, निळा म्हणे ऐसे संत कृपावंत गुणसिंधू। संतांची भेट होणं, त्यांनी साधनेचा मार्ग दाखवणं ही साधकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी घटना आहे। संतांच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी सांगितलेलं साधन निर्वेदपणाने आपल्याकडून व्हावं यासाठी आपण सर्व प्रयत्नशील असतो, आणि हे करत असताना मनामध्ये काही शंका असेल तर त्या शंकेचं निरसन करून पुढे जाणं हा यातला सर्वात महत्वाचा असा भाग आहे। तेव्हा आजच्या या कार्यक्रमामध्ये अशाच आपल्या मनामध्ये जर काही शंका असतील तर आपण त्याचं निराकरण करून आपल्या साधनेच्या मार्गावर दृढतेने चालूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। कर्म साम्य दशा म्हणजे काय, तिची प्राप्ती कशी होते, त्यातून फल निष्पत्ती काय, असा जरा अवघड प्रश्न आहे। आपल्याला नेहमीचे शब्द व्यवहारातले समोर येतात तेव्हा आपली पंचायत नसते, पण असे काहीतरी बंपर शब्द आले, कर्म साम्य दशा, आपण व्यवहारामध्ये हे शब्द कुठे नाही येत। आपल्याला गॅस सिलेंडर, कोळसा, रॉकेल वगैरे असे शब्द आले की आपण जरा कम्फर्टेबल असतो थोडक्यात म्हणजे। पण आता प्रश्न समोर आलेला आहे, कर्म साम्य दशा म्हणजे काय। हा शब्द ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वापरलेला आहे। 18वा अध्याय हा एकाध्यायी गीता आहे। सर्व गीतेचं सार कर्मयोगापासून ते ज्ञानापर्यंत सर्व गीता दाटीवाटीनी संक्षेपानी अशी 18व्या अध्यायामध्ये आलेली आहे। त्याच्यामध्ये भगवंतांनी एक परमार्थ मार्गाचा क्रम सांगितलेला आहे आणि या क्रमाला क्रमयोग असं देखील म्हणतात। आपल्या अंतःकरणामध्ये मुमुक्षुत्व निर्माण झालं, परमेश्वर प्राप्तीची इच्छा निर्माण झाली, ही मोठी भाग्याची अशी गोष्ट असते। मनुष्याणाम सहस्रेशु असं जसं भगवंतांनी म्हणलंय, असं वाटतं की भगवद्गीतेच्या काळामध्ये मानव मात्रांची, मानव प्राण्यांची संख्या सेन्सस तेव्हा काही होत नसेल, पण आत्ताच्या याच्यामध्ये करायचं म्हणायचं म्हणलं तर मानव प्राण्यांची संख्या ही आत्ताच्यापेक्षा खूपच कमी असेल। आणि अशा त्या लोकसंख्येमध्ये भगवंत सांगतात की मनुष्याणाम सहस्रेशु कश्चित यतती सिद्धये, म्हणजे ही परमार्थ परमेश्वर प्राप्ती करण्याकरता म्हणून प्रयत्न करतो. आणि अशा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखादाच तो ती प्राप्ती साधतो. अशी इच्छा निर्माण होऊन त्या मार्गाने चालण्याचा जो क्रम आहे तो क्रम भगवंतांनी 18व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये मुख्यतः सुरुवातीला कर्माचा उपदेश, सहजं कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत. आपल्या वाट्याला आलेलं स्वधर्म कर्म आपल्याला ते कठीण वाटलं, अवघड वाटलं, दोषयुक्त वाटलं तरी देखील त्याचा त्याग करू नये. ते कर्म भगवंता प्रित्यर्थ असं त्याचं आचरण करत राहावं. कारण कर्म करण्याखेरीज दुसरा काही उपाय नाही. कर्म तर टाळता येत नाही. देह प्राप्त झाल्यानंतर कर्म हे मागे लागलेलंच आहे. मग परमेश्वर प्राप्तीकरता म्हणून कर्म कसं करायचं, त्याला कर्मयोग असं म्हणतात. कर्माच्या योगाने, कर्माच्या सहाय्याने, कर्माचा अवलंब करून भगवंताशी जोडलं जाणं, भगवंताचं प्राप्ती करून घेणं. अर्थात कर्माने भगवंत प्राप्ती ही थेट नाही, साक्षात नाही, तर थोडी पर्यायाने अशी प्राप्ती आहे. खूप उत्तम कर्म केली, सत्कर्म केली तर भगवंताची प्राप्ती होईल का? तर याचं उत्तर शास्त्र सांगतं की नाही. उत्तम कर्मानी चित्तशुद्धी होईल. चित्तशुद्धी झाल्यानंतर चित्तशुद्धीमध्ये ज्ञानाचा उदय होईल. ज्ञानाचा उदय होऊन खऱ्या भक्तीची प्राप्ती होईल. ज्याला भगवंतांनी पराभक्ती असं म्हटलेलं आहे त्याची प्राप्ती होईल आणि भगवंताशी एकरूपत्व साधेल. असा हा थोडक्यात क्रम आहे. आता अशा तऱ्हेने स्वधर्माची वाट्याला आलेली कर्म उत्तम रीतीने करत असताना, जितकी उत्तम रीतीने करता येतील तितकी उत्तम रीतीने करत असताना समाधान देखील प्राप्त होत आहे, आनंद देखील वाटतो आहे. पण भगवंताकडे नेणं, भगवत अभिमुख, भगवंताभिमुख असं होणं हे नुसत्या कर्माने होणार नाही. तर त्याच्याकरता एक मुख्य परमार्थ मार्गातला एक टप्पा असा येतो की तो टप्पा म्हणजे सद्गुरूंची प्राप्ती. सद्गुरूंची प्राप्ती हा परमार्थ मार्गातला एक अनिवार्य असा टप्पा आहे. गुरूंखेरीज परमार्थ होईल का असं प्रश्न जे विचारतात, तर याला खरं उत्तर हे नाही असंच आहे. जसं रामकृष्ण परमहंसांना गंगेच्या काठावर उभं असताना एका शिष्याने प्रश्न विचारला की महाराज सद्गुरूंखेरीज ही प्राप्ती होईल का? तर रामकृष्ण परमहंसांनी त्या गंगेतून एक गलबत मोठं जात होत, तर त्याला विचारलं की हे गलबत पुढच्या त्याच्या मुक्कामाला केव्हा पोचेल? तर त्याला ते माहिती होतं. त्यांनी सांगितलं की अमुक तासांनी ते पोचेल. त्यांनी एका होडीकडे बोट केलं आणि ते म्हणले की होडी जर त्या गलबताच्या मागे जात असेल तर ही होडी कधी पोचेल? तर तो म्हणला होडीचं काही सांगता येत नाही बुवा, एवढं प्रचंड वेगाने जाणारं पाणी आहे, त्या पाण्यामागे भोवऱ्या आहेत, काही सांगता येत नाही. पण मग ती छोडी जर त्या गलबताला बांधली तर ती कधी पोचेल? तर तो शिष्य म्हणला की ते गलबत जेव्हा पोचेल तेव्हाच ती होडी देखील पोचेल. अर्थात ही उदाहरणं जी दिली जातात ही उदाहरणं आपण लक्षणेनेच घ्यायची असतात. खूप उदाहरण खूप उपमा ताणायची नसते. त्याच्यातून एकच गोष्ट की सद्गुरूंचा लाभ होणं परमार्थ मार्गामध्ये हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यांच्याकडून अनुग्रह लाभणं, त्यांच्याकडून नेमकं साधनेचा मार्ग आपल्याला मिळणं हा जो टप्पा आहे त्या टप्प्याच्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओवी ही हा हे शब्द हा शब्द असलेली ओवी त्याचं उच्चारण केलेलं आहे. कर्म साम्य दशा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ऐसी कर्मे साम्य दशा होय जेथ वीरेशा तेथ सद्गुरु आपैसा भेटेची गा, अशी ती ओवी आहे. कर्म करत असताना जेव्हा कर्म साम्य दशा प्राप्त होते तेव्हा सद्गुरु भेटतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणखीन एका ठिकाणी याच अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणले की कर्म साम्य दशा कशी असते, तर आपण जी कर्म करत असतो ती कर्म प्रारब्ध कर्म असतात, क्रियमान कर्म असतात, संचित कर्म असतात. याच्यामध्ये प्रारब्ध कर्म आपल्या हातून काय घडलेली आहेत ती आपल्याला माहिती नसतात, पण ती वेळावेळानी ठराविक वेळेला काय कर्माचा जो न्याय असेल त्याप्रमाणे ती फलोन्मुख होत असतात. म्हणजे आपलं सगळं आरोग्य अतिशय उत्तम आहे, पण एकदम आपल्याला कुठल्या तरी समजा मलेरिया आपण म्हणू किंवा टायफॉइड असं कुठलं तरी आपल्याला इन्फेक्शन झालं, आजारी पडलो आपण, आता 15-20 दिवस पडून राहिला ताप आला आणि आता आपण कुठलं कर्म असं केलं होतं की त्या योगाने आपल्याला हे व्हावं, पण काही एक प्रारब्ध कर्माचं फळ म्हणून हे दुःख आपल्या वाट्याला आलं, या व्याधीचं दुःख आपल्याला वाटायला आलं. आता हे दुःख जे वाटायला आलेलं आहे ते आपल्याला भोगणं क्रमप्राप्त आहे. हे दुःखाचा जसा विचार आहे तसाच सुखाचा देखील विचार आहे. काही पूर्वकर्म आपण उत्तम केलेली असतील, कदाचित आपल्याला माहिती देखील नाहीत, पूर्वजन्मातली असतील, पण उत्तम तऱ्हेचे भोग प्राप्त झाले. बऱ्याच वेळा लोक विचारतात की हे लांबलचक गाड्यातून हिंडतात, वाटेल तसे वागतात, तरी हे सुखात कसे आहेत? तर त्याला कारण त्यांनी केलेली चांगली कर्म. आता ते जे वाईट कर्म करतायत त्याचं फळ त्यांना पुढे ते संचितामध्ये जमावील, त्याचं फळ त्यांना पुढे प्राप्त होईल. उत्तम कर्म करत असताना, स्वधर्माची कर्म करत असताना, परमेश्वर प्राप्तीची इच्छा निर्माण झाली असताना जेव्हा स्वधर्माची कर्म केली जातात तेव्हा तो अंतर्मुख होत जातो, त्याची चित्तशुद्धी होत जाते. आणि तो म्हणतो खरंच ही कर्म मी करणारा आहे का कोणी माझ्याकडून करून घेतो आहे? त्या भगवंताच्या शक्तीने तर माझ्याकडून कर्म केली जात नाहीयेत ना. आणि हळूहळू त्याची ती श्रद्धाच दृढ व्हायला लागते की भगवंतच माझ्याकडून कर्म करून घेतो आहे. आणि त्याच्या त्या प्रारब्ध कर्माचा क्षय व्हायला लागतो, त्या कर्मापासून तो वेगळा व्हायला लागतो. त्याला जरी निरनिराळ्या कर्मातून सुख दुःखाची प्राप्ती होत राहिली तरी त्या कर्मापासून तो वेगळा व्हायला लागतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की धरवणी वेचे सरे भोगे प्राचीन पुरे नवे तव नुपकरे काहीची करू. भोग घेत असताना प्राचीन प्रारब्ध कर्म संपलेलं आहे, नवीन निर्माण होत नाहीये कारण माझ्या हातून कर्म घडत नाही असा अलिप्ततेचा भाव आहे. असं जेव्हा होतं धरवणी वेचे सरे याचा अर्थ जसं हल्ली विशेष नाही, घरामध्ये पाणी साठवून ठेवलेलं असतं पिण्याकरता वापरण्याकरता म्हणून, ते वापरून संपलेलं आहे आणि कॉर्पोरेशनला पाणीच आलेलं नाहीये नळाला, आता काय करणार? तशी काहीतरी कर्माची स्थिती निर्माण होते की आता भोगाला भोगण्याकरता म्हणून काही शिल्लक राहिलेलं नाहीये, किंबहुना भोग जरी प्राप्त झाले तरी ते मी भोगणार आहे अशा तऱ्हेचा भाव नाहीये, अलिप्तता आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऐशी कर्मसाम्य दशा, अशा तऱ्हेची कर्मसाम्य दशा जेव्हा प्राप्त होते हे अवघड आहे. आपण म्हणू आपल्याला सद्गुरु प्राप्त झाले, खरोखर अशी आपल्याला दशा आली का? आली नसतानाच आपल्याला सद्गुरूंचा लाभ झाला का? खरोखरच आपल्याला अशी वाटण्याची शक्यता आहे. पण सद्गुरूंचा लाभ झाल्यानंतर खरोखर आपल्याला सद्गुरूंचा लाभ झालेला आहे असं जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हाही कर्मसाम्य दशा प्राप्त झाली असं म्हणता येईल. कर्मसाम्य दशा म्हणजे काय? अशा तऱ्हेने कर्मापासून अत्यंत आपण वेगळे आहोत, सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत अशा तऱ्हेचा बोध जेव्हा होतो तेव्हाही कर्मसाम्य दशा प्राप्त होते. तिची प्राप्ती कशी होते? तर स्वधर्म कर्म करत असताना, आपल्या वाटलेली कर्म भगवत प्रीत्यर्थ करत असताना, भगवंताला अर्पण करत असताना ही या कर्मसाम्य दशेची प्राप्ती होते. आणि त्याच्यातून फलनिष्पत्ती काय होते? तर ज्ञानेश्वर महाराजांनी जसं म्हणले, सद्गुरु आपैसा भेटेची गा, सद्गुरूंचा लाभ होतो. सद्गुरूंचा लाभ होणं म्हणजेच ती प्राप्ती होणं आहे. खरं सांगायचं म्हणजे थेंबुटा सागरी मिळाला, गंगेसरिते संगम झाला, तत्क्षणी जे क्षणी अनुग्रह केला तेच क्षणी मुक्त केला, बंधन काही आत्मयाला बोलवची नाहीये. सद्गुरूंची प्राप्ती होणं म्हणजेच भगवंताची प्राप्ती होणं. पण हे कळत नाही म्हणून कळण्याकरता म्हणून मोठ्या कृपाळूपणे ते आपल्याला मार्ग सांगतात, साधना सांगतात, आणि साधना करता करता आपल्यालाही कर्मसाम्य दशा प्राप्त होते आणि ती प्राप्ती होते. भगवंताची प्राप्ती होते म्हणजे सद्गुरूंचीच प्राप्ती होते. सद्गुरूंची प्राप्ती होते म्हणजेच आपल्या स्वरूपाची प्राप्ती होते, म्हणजेच आत्मबोध होतो, म्हणजेच आत्मदर्शन होतं. अशा तऱ्हेचा हा विषय भगवत ज्ञानेश्वर महाराजांनी क्रमयोगामध्ये 8व्या अध्यायामध्ये जो मांडलेला आहे त्याच्यामध्ये कर्मसाम्य दशेचा उल्लेख आलेला आहे. हरिओम तत्स.
सद्गुरु दर्शनाने त्यांना नमस्कार करण्याने साधकाच्या प्रारब्धात काही बदल होतो का? तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. पुण्य जोडे म्हणजे नेमके काय होते? सद्गुरूंचं दर्शन झालं आपल्याला, म्हणजे आपल्याला सद्गुरु देहाने दिसले आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवायचं आपल्याला भाग्य लाभलं, त्यांना आपण नमन केलं. असं जर का केलं तर साधकाच्या प्रारब्धात काही बदल होतो का असा प्रश्न आहे. प्रत्येकाला आपल्या प्रारब्धात बदल व्हावा असं फार वाटत असतं. म्हणजे आत्याबाईला विषा असते तर किती बरं झालं असतं, त्याच्यासारखं हे आहे. माणसाच्या प्रारब्धात कधीही बदल होत नाही. कर्मविपाकाचा सिद्धांत जो शास्त्रकारांनी सांगितला आहे प्राचीन काळापासून, त्यानुसार मनुष्य जी कर्म आत्ता करत असतो ती कर्म आणि ते कर्म करण्यामागची जी चोदना आहे किंवा प्रेरणा आहे त्या कर्मामागची, ती प्रेरणा ही मागच्या काही संस्कारांना फलोन्मुख करणारी असते. आता सुनील दादांनी उत्तर देताना प्रारब्ध, क्रियमान आणि संचित असे तीन शब्द वापरले. या सर्वाचा एकूण अर्थ असा की आपण आत्तापर्यंत म्हणजे ह्या जन्मात, तसंच आपल्या इथे अशी दृढ श्रद्धा आहे, खात्री आहे की अनेक जन्मांचा प्रवास करत करत आपण ह्या मुक्कामावर येऊन ठेपलेले आहोत. त्या सर्व जन्मांमध्ये मिळून जी कर्म केली, ती कर्म केल्यानंतर त्या देहात असताना, त्या मनात असताना, ती बुद्धी असताना आपण जी कर्म केली त्याचा, ती मी कर्म केली असा संस्काराचा ठसा आपल्यावर उमटवून घेतला त्या त्या वेळेला, जेव्हा जेव्हा कर्म केली तेव्हा तेव्हा. आणि हा जो ठसा असतो तो ठसा अत्यंत दृढ असा आपल्या व्यक्तित्वावर होत जातो. जेव्हा आपण मरतो, जेव्हा मनुष्य मरतो, त्यावेळेला या सर्व भल्या बुऱ्या जी काय कर्मांचे संस्कार आपल्यावर उमटलेले आहेत, ते सगळे संस्कार हेच आपल्या पुढच्या प्रवासाला कारणीभूत ठरतात असं आपल्या इथे शास्त्रांनी प्रतिपादन केलेलं आहे. हे जे मागे केलेले जे कर्म आहेत आणि त्याच्यापासून उमटलेले जे ठसे आहेत, त्या सगळ्या ठशांचा एकत्रित साठा घेऊन आपण पुढच्या प्रवासाला जातो. नवीन जन्म आला की नवीन परिस्थिती असते, नवीन परिस्थितीबरोबर नवीन नवीन कर्म आपल्या समोर यायला लागतात. ती कर्म करत असताना पुन्हा ज्या प्रेरणा निर्माण होतात त्या मागच्या सर्व संस्कारांनी प्रेरित झालेल्या असतात. त्या संस्कारांचाच परिणाम म्हणून आपल्याला आता काही परिस्थिती आलेली असते. त्या परिस्थितीत काही भल्या गोष्टी असतात, काही बुऱ्या गोष्टी असतात. कधी कधी खूप खडतर परिस्थिती आपल्या वाट्याला येते, आपल्याला वाटतं हे काय आपलं नशीब, काय आपलं प्रारब्ध. मग आपल्याला असं वाटतं की आपण देवाला प्रार्थना केली तर आपलं प्रारब्ध बदलेल. मग आपल्या भाग्याशात आपल्याला जर का सद्गुरू लाभले तर सद्गुरू हे देवापेक्षा जास्त सचेतन वाटतात आपल्याला. देव तर एका मूर्तीमध्ये असतो, एका तस्बिरीमध्ये असतो, तो हलत नाही, बोलत नाही. पण सद्गुरू हे देहाधारी असतात, आपल्यासारखेच हातपाय त्यांना असतात, आपल्यासारखाच देह असतो. त्यांच्याकडनं आपल्याला अशी खात्री वाटायला लागते की आपल्या प्रारब्धामध्ये बदल होईल आणि प्रारब्धामध्ये सुद्धा चांगला बदल व्हावा असं आपल्याला वाटत असतं. आपल्याला प्रारब्धवशात जी दुःख प्राप्त झालेली आहेत ती दुःख जावीत आणि त्याची जागा सुखाने घ्यावी असं वाटतं. त्यामुळे अशी समजूत काही जणांची असते की सद्गुरूंच्या दर्शनानं किंवा त्यांच्या नमस्कारानं साधकाच्या प्रारब्धात काही बदल होतो का. साधकाच्या प्रारब्धात असा कुठलाही बदल होत नाही. सद्गुरू देह म्हणून त्यांचं स्वतःचं प्रारब्ध सुद्धा कधी बदलत नाहीत, त्यामुळे त्यांच्या नमस्काराने आपलं प्रारब्ध बदलेल अशा भाबड्या कल्पनेमध्ये कुठल्याही साधकाने राहू नये. कधी कधी असे अनुभव आहेत की एखाद्याचं प्रारब्ध बदललं, पण हे सगळे तुरळक असतात, हे अपवादात्मक असतात. सामान्यतः माणसाच्या नशिबाला, वाट्याला जे काय कर्म आलेली असतात, जी परिस्थिती आलेली असतात, ती बदलत नाही. सद्गुरूंच्या दर्शनाने ह्याच्यापेक्षा काहीतरी विलक्षण घडतं ह्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. सद्गुरूंच्या दर्शनाने प्रारब्ध वगैरे बदलण्यासारख्या किरकोळ गोष्टी घडणारच नाहीत. सद्गुरूंच्या दर्शनाने, सद्गुरूंच्या नमस्कारांनी अजून काहीतरी घडेल ते त्यांनी दिलंय. तया भाषणे, तया दर्शने पुण्य जोडे. आता हे पुण्य म्हणजे परत ते पुण्य पाप वगैरे आपण ज्या सगळ्या कल्पनांची गाठोडी इतकी वर्ष आपल्या डोक्यावर वाहतोय त्याच्यातलाच भाग आहे का? तर सद्गुरूंच्या दर्शनाने जे पुण्य जोडतं त्याला ज्ञानेश्वर महाराज शुद्ध पुण्य असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत एका ठिकाणी असं म्हणतात 9व्या अध्यायामध्ये की स्वर्गाला जेव्हा मनुष्य जातो मेल्यानंतर, तेव्हा तो पुण्यात्मक पापांनी स्वर्गाला जातो आणि नरकाला जेव्हा मनुष्य जातो. आता ह्या सगळ्या आपल्या शास्त्रकारांनी किंवा प्राचीन ग्रंथांमध्ये आलेल्या कल्पना आहेत आणि तो आपल्या देशातल्या संस्काराचाच एक आता भाग झालेला आहे. मनुष्य जेव्हा पाप करतो तेव्हा तो नरकात जातो. पापात्मक पाप आणि पापात्मक पुण्य अशा दोन ज्ञानेश्वर महाराजांनी संकल्पना सांगितल्या की ज्याच्या मागे काहीतरी फर्म पर्पज असतो. मला स्वर्गाला जायचंय असा एक अशी एक पापी कामनिक अशी भावना असते आणि पाप करताना तर ती पापात्मकच असते, त्यामुळे तो नरकाला जातो. पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, परमात्म्याची भेट माझ्याशी व्हावी, मी परमात्म्याशी एकरूप व्हावं अशी आपल्या अंतःकरणामध्ये जाज्वल्य इच्छा उत्पन्न होणं हे काम सद्गुरूंच्या नमस्कारांनी होतं. त्यांच्या दर्शनाने पुण्य जोडतं म्हणजे काय जोडतं, त्यांच्या दर्शनाने आपली आत्मदर्शनाची जिज्ञासा वाढीला लागते. त्यांच्या दर्शनाने आपल्याला असं वाटतं की आपण असंच एक पवित्र जीवन जगावं. त्यांच्या दर्शनाने आपल्याला असं वाटतं की आपल्या अंतःकरणामध्ये जे अनेक विचारांची घालमेल चाललेली असते, पापपुण्यात्मक सारख्या संकल्पना घोंघावत असतात, त्याच्यातनं आपण दूर व्हावं, कुठेतरी हे सगळं थांबावं, कुठेतरी ह्या सगळ्यापासून आपल्याला मुक्ती लाभावी अशी ज्या क्षणी इच्छा निर्माण होते तेव्हा त्यांच्या नमस्काराने आपलं पुण्य जोडलं गेलं असं मी म्हणतात. आणि मग पुन्हा उलटा विचार जर का केला की प्रारब्धात काही बदल होईल का, तर मी म्हणेन होईल. जर का शुद्ध पुण्य भगवंताकडे घेऊन जाणारं पुण्याची प्रेरणा आपल्यामध्ये निर्माण झाली तर याचा अर्थ आपल्या प्रारब्धात बदलच झाला. कारण शास्त्रकार असं म्हणतात की मग यातनं बाहेर पडणार कसं, मी मागे काहीतरी कर्म केलेत म्हणून आता माझ्या वाट्याला कर्म आली आणि त्या कर्मांनी काहीतरी नवीन अजून संस्कार करतोय परत माझ्या वाट्याला कर्म येणार, मग यातनं मी सुटणार केव्हा. तुमच्या प्रारब्धात बदल अशा वेळेस जेव्हा ही तीव्र जिज्ञासा निर्माण होते, ही तीव्र मुमुक्षा जेव्हा निर्माण होते त्यावेळेला तुमच्या प्रारब्धाच्या बदलासुद्धा सुरुवात होते. पण तुमचं प्रारब्ध व्यावहारिक दृष्टीने बदलणार नाही अशा भावड्या समजुतीत आपण राहायला नको. आपलं प्रारब्ध आत्मदर्शनाच्या इच्छेच्या अंगाने निश्चित बदलेल. आपल्याला मागे ज्या इच्छा होत्या, मागे जी ध्येय ठेवलेली होती ती हळूहळू ढासळतील आणि परमात्म्याशीच मी एकरूप व्हावं ही एक इच्छा अधिकाधिक दृढ होत जाईल, अधिकाधिक तीव्र होत जाईल आणि अशा अंगाने बघितलं तर प्रारब्ध सुद्धा बदलेल. व्यावहारिक प्रारब्ध लौकिक प्रारब्ध बदलणार नाही पण त्यांच्या दर्शनाने निश्चित पुण्य जोडेल, शुद्ध पुण्य दरवळ निर्माण होईल. त्यांच्या दर्शनाने पुन्हा एकदा नमस्कार करण्यामध्ये फार मोठं भाग्य असतं. सद्गुरूंना एकदा नमस्कार केल्याने आपल्याला पुन्हा नमस्कार करायला मिळावा असं वाटतं, हीच त्यांच्या नमस्काराची सर्वात मोठी फलश्रुती आहे असं मला वाटतं. आणि ते शुद्ध पुण्य आहे आणि ती खरी जिज्ञासा आहे. आणि तशी जिज्ञासा इतके जन्म झाले कदाचित आपल्या अंतःकरणात निर्माणच झाली नव्हती. आपल्या प्रारब्धवशात आपण असं म्हणतो काय आमचं नशीबच खोटं, आम्हाला प्रवचनाला येता येत नाही. कधीतरी आपण बदलतो, प्रवचनाला येण्याच्या आड जे जे अडथळे येत असतात ते आपण पार करतो. हे प्रारब्धच नाही का बदललं आपण आपलं? आपल्या नशिबात होतं की घरात कुणीतरी पाहुणे येणार आणि आपण प्रवचन बोलवणार, पण आपण पाहुण्यांना बसवलं घरी आणि प्रवचनाला गेलो. बदललं की नाही प्रारब्ध आपण आपलं? प्रारब्ध बदलतच. संत प्रारब्ध बदलतात पण अशा दृष्टीने बदलतात. आत्मदर्शनाकडे घेऊन जाणारं प्रारब्ध निश्चित संतांच्या आणि सद्गुरूंच्या दर्शनाने बदलतं याच्यावर आपण 100% श्रद्धा ठेवावी. हरी अनेक वेळा नेहमीच प्रकृती डोकं वर काढते आणि त्यामुळे व्यवहार करते वेळी अनेकदा बोधात राहण्याचा प्रयत्न करत असले तरी खूप त्रास होतो, मन उद्विग्न होते, त्यावेळी कोणाशी बोलताही येत नाही म्हणून एकटंच मन झुरत राहतं आणि त्यामुळे खूप वेळ या मनाशी झगडा करत बसावं लागतं किंवा त्याला सांभाळावं लागतं म्हणजे मनालाच. कारण नोकरीच्या ठिकाणी असा वेळ वाया जाऊन चालणार नाही आणि इतर वेळीही. तर अशा परिस्थितीत आपण स्वतःला कसे सांभाळावे, कशाप्रकारे यातून लवकरात लवकर बाहेर पडावे, प्रकृतीवर मात कशी करावी असा थोडक्यात प्रश्न. प्रकृती याचा अर्थ आपली तब्येत. आपल्याला ताप येतो, आपल्याला गार वाटतं, आपल्याला खोकला होतो, आपलं डोकं दुखतं, आपलं पोट दुखतं, हा सगळा आपल्या प्रकृतीचा भाग आहे. पण एवढाच आपल्या प्रकृतीचा भाग आहे का? हा प्रगटणारा भाग आहे आणि आपल्या प्रकृतीचा न प्रगटणारा खूप मोठा भाग असतो. तो जो न प्रगटणारा भाग आहे तो आपल्याला जास्त त्रास देतो असं सगळ्या साधकांचं एकमत आहे असं मला वाटतं. आपल्याला ताप आला तर औषध घेतो, डोकं दुखलं तर औषध घेतो. बहुतेक सगळे जे प्रकृतिगत ताप असतात तर ते आपण वेगवेगळ्या उपचारांनी घालवत असतो. पण आत आपली जी प्रकृती म्हणून जी असते, अजून एक आतली प्रकृती की ज्याला आपण आपला स्वभाव म्हणतो, ती अशी कुठल्या औषधाने बदलत नाही. भगवंतांनी काय गंमत करून ठेवली आपल्याला कळत नाही. त्याचंही एखादं जर का औषध काढलं असतं तर आपण सगळेजण किती आनंदात राहिलो असतो. सत्संगाला म्हणजे आपल्याला कोणालाही गरज वाटली नसती. कशाला जायचं सत्संगाला? आपण सगळे आनंदातच आहोत. औषध घ्यायचं रोज सकाळी, आनंदात राहायचं दिवसभर. पण तसं होत नाही. आतली जी प्रकृती आहे त्याला कुठलंही औषध तसं म्हटलं तर नाही. आणि ती आपल्याला त्रास देते. ती त्रास देते याचा अर्थ त्यांचं म्हणणं डोकं वर काढते. म्हणजे आपण शांत राहण्याची अपेक्षा ज्या प्रसंगात असते त्या क्षणी आपली प्रकृती डोकं वर काढते आणि आपल्याला सांगते शांत राहू नको, हे बरोबर नाही, भांडलंच पाहिजे. आपण भांडतो, थोडं कमी भांडलो तर मनासारखं न भांडल्यामुळे त्रास होतो, थोडं जास्त भांडलो तर अति भांडलो म्हणून त्रास होतो, आणि अजिबात नाही भांडलो तर का नाही भांडलो म्हणून त्रास होतो. एकूण आपली प्रकृती जेव्हा डोकं वर काढते तेव्हा ती त्रासच देते असा सर्वांचा अनुभव आहे. तसंच ह्या भगिनींचा सुद्धा दिसतो. त्यामुळे आपण व्यवहार करतेवेळी बोधात राहण्याचा प्रयत्न करत असलो तरी खूप त्रास होतो. मला असं वाटतं की आपण एकदम बोधात राहण्याचा प्रयत्न वगैरे नाही केला तरी चालेल. खरं म्हणजे आपण कोण आहोत हे नीट ओळखावं. स्वामीजी म्हणायचे की आपण जेव्हा ध्यानाला बसायला लागतो, जेव्हा आपण साधना करून आपल्या स्वतःकडे बघायला लागतो, तेव्हा आपल्यामध्येच आपण किती विनोदी आहोत हे आपल्याला कळायला लागतं. आपण स्वतःच किती विसंगत वागत असतो ते आपल्याला कळायला लागतं. आपण बोधात आहोत वगैरे अशा कुठल्याही भ्रामक कल्पनेमध्ये आपण राहू नये. आपल्याला आता गेले काही वर्ष आपण मध्यवर्ती संकल्पाचा अभ्यास करत असतो. बोधात वगैरे राहण्यापेक्षा तो जो मध्यवर्ती संकल्प आहे, प्रेमभाव आहे, साक्षीत्व आहे, हे जे मध्यवर्ती संकल्प आहेत, तर ह्या संकल्पांच्या अनुषंगाने आपण थोडंसं आपल्या प्रकृतीचं डोकं खाली दाबायचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. जेव्हा प्रेमभाव अशी मध्यवर्ती कल्पना चालू असते तेव्हा आपण प्रेमभाव हा शब्द आठवावा सगळ्यात पहिल्यांदा. आपली जी मध्यवर्ती संकल्प आहे आपला, तर त्याचं आठवण होणं अशा वेळेला ही सुद्धा खूप भाग्याची गोष्ट आहे. 50% लढाई आपण तिथे जिंकली असं समजलं तरी चालेल. कारण आपण प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्या प्रकृतीच्या इतके अधीन झालेले असतो की असे काहीतरी किरकोळ गोष्टी आठवायला आपल्याला वेळच नसतो. कसली मध्यवर्ती कल्पना येते तत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला पुण्यात तर हे फार सारखं जाणवतं. आपल्याला प्रत्येक ठिकाणी तत्वाचा प्रश्न पुढे येतो आणि आपली मध्यवर्ती कल्पना त्यावेळेला बारगळते. म्हणून ह्या ज्या मध्यवर्ती कल्पना आहेत त्याचं अनुसंधान ठेवायचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपण बोधात राहणार म्हणजे कसे राहणार? आपण आपल्याला समोर व्यवहार करायचा आहे आणि तो व्यवहार करताना ते व्यवहाराचे सगळे नियम पाळायलाच लागतात ना. बोधात कसे राहणार आपण तेव्हा? आणि आपण इतके मोठे झालेलो आहोत का बोधात राहण्यासारखे वगैरे? आपल्याला समोरची व्यक्ती बोलली काही त्रास होतो. समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक वर्तनाने आपल्या मनावर काहीतरी ओरखडा उठतो. त्याचा आपण ताबडतोब बदला घ्यावा असं आपल्याला वाटत असतं. असे सगळे अनेक प्रकार आपल्या मनोभूमिकेत घडत असताना एकदम बोधात वगैरे आपण राहण्याच्या पेक्षा आपण या मध्यवर्ती संकल्पांचा मागोवा घ्यावा असं आपण ठरवावं. अनुसंधान आहे, स्मरण आहे, प्रेमभाव आहे, ह्याच्यातल्या ह्या ज्या संकल्पना आहेत, साक्षीत्व आहे. आता या महिन्याची कल्पना संकल्प यावेळेला बदलला. उद्यापासून हा शेवटचा दिवस, म्हणजे आता ती मागची संकल्प सोडून द्यायचा आणि नवीने त्याचा आपण पाठपुरावा करायला सुरुवात करायची. माझं म्हणणं काही हरकत नाही, त्याचा जरी मुद्दामून केला तरी सुद्धा चालेल. परंतु सांगायचा उद्देश असा आहे की आपली प्रकृती ही अनेक संस्कारांनी बनलेली आहे आणि ती एकदम बोधात वगैरे राहण्यासाठी आपल्याला अनुकूल नसते. खूप बळजबरीनी आपली प्रकृती बदलायचा अशा रीतीने प्रयत्न करू नये. त्याऐवजी आपल्या प्रकृतीतून उद्भवणारे हे जे सगळे त्रास आहेत या त्रासांकडे आपण थोडंसं वेगळेपणाने बघायचा अभ्यास करावा. व्यवहारात सुद्धा आपण याच्यापासून अलिप्त आहोत, साक्षी आहोत असा थोडासा अभ्यास करावा. आपल्या सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेल्या मध्यवर्ती संकल्पाविषयीचे जे विचार आहेत ते आठवावेत आणि याच्यातचा हा ह्या यातना थोड्याशा कमी कराव्यात. अशा परिस्थितीत आपण स्वतःला असांभाळावं. एकदम खूप मोठ्या मोठ्या बोधाच्या गोष्टी आपण बोलू नयेत असं मला स्वतःला वाटतं. आपण जास्त प्रॅक्टिकल राहावं. आपण जास्त आपल्याला जे सांगितलेलं आहे त्या कामात राहायचा प्रयत्न करावा. आपल्याला मध्यवर्ती संकल्प किती सोपं आहे असं कधी मिळणार नाही आपल्याला. मी सांगतो, आपण जेव्हा साक्षीत्वाचा अभ्यास करत असतो तेव्हा खरोखरच ती तो शब्द आठवला तरी पटकन आपल्या वृत्ती बदलून जातात. हा माझा व्यक्तिशः अनुभव आहे. तो संकल्प आठवला नुसता मग तो त्याच्यावरचं चिंतन आपलं नंतर घडेल थोड्या वेळाने, परंतु तो संकल्प नुसता आठवला तरी आपला त्यावेळेच्या वृत्तीत बदल होतो. त्यावेळेला जो प्रकृतीचा त्रास होणार असतो त्यात बदल होतो. मग तो प्रयत्न आपण का करूया नको. म्हणून मला असं वाटतं की अशा वेळेस आपण स्वतःला अशा रीतीने सांभाळावं की हे जे संकल्प आहेत, प्रेमभाव आहेत, अगदी त्या महिन्याचा संकल्प आपल्याला नाही आठवला, कुठलाही आठवला तरी देखील आपण त्याच्या अनुसंधानात पहिल्यांदा जावं. कुठला तरी आधार लागतो आपल्याला मन सांभाळायचं, त्याच्यासाठी कुठला तरी योग्य आधार आपल्याला शोधायचा असतो, त्याच्यातनं बाहेर पडायचं असतं. तर तो आपण अशा रीतीने शोधू शकतो आणि आपल्या प्रकृतीवर मात करण्याचा अंशतः प्रयत्न करू शकतो. हरी.
यानंतर सद्भक्त गौरी सरदेसाई ज्ञानोबांचा एक अभंग सादर करेल.
आ बाप रखुमा देवी वरु विठ्ठल राया आ खुमा देवी वरु विठ्ठल राया विठ्ठल राया बाप रखुमा देवी वरु विठ्ठल राया लागे न पाया लागे न पाया वे ओ वे आय लागे न पाया वे ओ वे आय वे ओ वे आय तू माता स्वामी मी तुझा रंग पाहतान दिसे वे गई का वे गई का तू माझा स्वामी मी तुझा रंग तू माझा स्वामी मी तुझा रंग मी तुझा रंग
पूर्वी वर्णाश्रम व्यवस्था होती व त्यानुसार कर्मांची स्पेसिफिक विभागणी होती. त्या व्यवस्थेनुसार जी कर्मे वाट्याला येतील ती स्वधर्म कर्म होती. आता अशी साचेबद्ध विभागणी नसताना आपला स्वधर्म कसा ओळखावा, कृपया मार्गदर्शन करावे असा प्रश्न आहे. पूर्वी वर्णाश्रम व्यवस्था होती आणि आता ती वर्णाश्रम व्यवस्था नाही. आता वर्णाश्रम व्यवस्था नाही ही वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. पहिली गोष्ट, आता ती नाहीये. आपल्याला परमार्थ करायचा आहे आणि पूर्वी वर्णाश्रम व्यवस्था होती तेव्हा कर्माची वर्णाश्रम व्यवस्थेप्रमाणे सहज विभागणी होती आणि आपापल्या वर्णाप्रमाणे मंडळी कर्म करत होती. ती सर्वांनी मिळून समाजानी एकूण प्रेरणेने ती आता टाकून दिलेली आहे. आता पूर्वी काय होतं याचा विचार करण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. तसं वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये हा एकत्र शब्द लिहिल्यामुळं साधारणपणाने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही जी वर्णाश्रम व्यवस्था असं आपल्या डोळ्यासमोर येतं. त्याच्याऐवजी पूर्वी वर्ण व्यवस्था होती आणि आश्रम व्यवस्था होती. या वर्ण व्यवस्थेला आणि आश्रम व्यवस्थेला दोन्हीला मिळून वर्णाश्रम व्यवस्था असं नाव आहे. केवळ समाजाची ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशी विभागणी ही वर्णाश्रम व्यवस्था नाहीये. वर्ण व्यवस्था आणि आश्रम व्यवस्था अशा दोन्ही गोष्टींना मिळून वर्णाश्रम व्यवस्था असं नाव दिलेलं आहे. आणि आश्रम व्यवस्था तर आता उपलब्ध आहे. वर्ण व्यवस्था बाजूला पडलेली आहे आणि ही जी वर्ण व्यवस्था बाजूला पडलेली आहे तर ती गोष्ट चांगली वाईट ती पडायला पाहिजे होती पडायला नको होती या अशा गोष्टींमध्ये पडण्यात आता अर्थ नाही. जी सगळ्यांनी मिळून झुकारून दिली ती झुगारलेली आहे आणि आता परत कधी घड्याळाची चाकं उलटी फिरवता येत नाहीत, काळाची चाकं उलटी फिरवता येत नाहीत. वर्णव्यवस्था गेली. वर्णव्यवस्था जरी गेली तरी देखील समाजामध्ये वर्णव्यवस्थेप्रमाणे चालणारी अशी एक व्यवस्था अजून शिल्लक आहेच, त्याला नाव बदललेलं आहे एवढंच. अजूनही झाडूवाला आहे, पट्टेवाला आहे, अजूनही सैन्य दल आहेत, अजूनही व्यापार करणारा वर्ग आहे, अजूनही शास्त्रज्ञ आहेत, ते शोध घेत आहेत. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपली आपली कामं बुद्धिमान शक्तिमान व्यापारी आणि सेवा करणारी मंडळी ही आपली आपली कामं आपल्या प्रेरणेप्रमाणे करतच राहणार. पूर्वी विशिष्ट पद्धतीने होती, आता विशिष्ट पद्धतीने सुरू राहील, ही एक गोष्ट. त्यामुळं ही जी वर्णव्यवस्था आहे, या वर्णव्यवस्थेमध्ये आपण कुठं बसतो हे पाहावं, आत्ताच्या वर्णव्यवस्थेमध्ये, चालू वर्णव्यवस्थेमध्ये. आणि त्याप्रमाणे प्रत्येकच आपल्या मुलांची योजना त्या त्या कर्मांमध्ये करतच असतो, काही बदललेलं नाही. आणि अगदी वर्णव्यवस्थेप्रमाणेच मार्कांप्रमाणे ऍडमिशन अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत. जर बुद्धिमान असेल आणि विशिष्ट अपेक्षा पुरी करत असेल तर विशिष्ट ठिकाणी त्याला प्रवेश मिळेल, ही गोष्ट आताही कायम आहे. पूर्वी फक्त जन्मानुसार जे ठरत होतं ते आता अगदी परफेक्टली गुणांप्रमाणे ठरायला सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही तसे लढवय्ये असाल, तुमच्यामध्ये तशी प्रेरणा असेल, तर मग एनडीएच्या परीक्षेला बसतात, ऑफिसर्स होतात आणि रणांगणावर रणभूमीवर जातात. ते वर्णव्यवस्थेप्रमाणे पूर्वीच्या कोणत्या वर्णाचे होते याला आता महत्व राहिलेलं नाही, नवीन वर्णव्यवस्था निर्माण झालेली आहे. जो काही काही करू शकतो पण यांच्यासारखं काही करू शकत नाही त्यालाही समाजात स्थान आहे आणि तो आपापल्या ठिकाणी जाऊन बरोबर फिट बसलेला आहे. जगदीश्वरे यथाक्रमे न्याय केला. तुम्हाला तुमच्याबाबत काही वाटो, तुमच्या गुणांप्रमाणे समाज तुम्हाला स्वीकारेल, समाज तुम्हाला स्थान देईल, ही व्यवस्था आज देखील टिकून आहे. त्यामुळं आत्ताच्या परिस्थितीमध्ये, प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्या हे सकळ गुणांपासी गती हा नियम आत्ताही चालू आहे आणि त्याप्रमाणेच तुम्हाला समाजामध्ये त्या त्या प्रकारची कर्म करण्याची प्रेरणाही होते आणि त्या त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बसता. आश्रम व्यवस्था ही अजून एक व्यवस्था आपल्या देशामध्ये, आणि ती व्यवस्था देखील तशी इंटॅक्टच आहे. तसंही पाहायचं झालं तर ही जी आश्रम व्यवस्था आहे ती थोडीशी उलट एक्सटेंड झालेली आहे काळाच्या तुलनेने. पूर्वी साधारणपणाने 18 वर्षापर्यंत शिक्षण संपायचं, लवकर विवाह करण्याची पद्धत होती आणि 18-20 वर्षी शिक्षण संपून 22-23 विवाह होत असे. आता ब्रह्मचर्य आश्रम ज्याला म्हणत असत त्याला शिक्षण धर्म आश्रम असं म्हणायला काही हरकत नाही आणि तो जवळपास 25 वर्षापर्यंत चालू आहे. काही आश्रम व्यवस्था बदललेली नाहीये. तसं ते झाल्यानंतर गृहस्थाश्रमात जाण्यासाठी त्याच्या पूर्वी आपापल्या पद्धतीने पैसे मिळवणं ही जी गोष्ट आहे आणि आपल्या पायावर उभं राहणं, तर याला समाजात अजून महत्व आहेच आणि कायम राहणार आहे. फार थोडी मंडळी अशी म्हणतात की माझ्या मुलाला कसली काळजी, मी मिळवतोय ना मी त्याचं लग्न करीन. आता असं राहिलेलं नाहीये. पूर्वी होतं, अगदी माझ्या वर्गातला एक मित्र आमच्या घरी येऊन माझ्यापाशी रडत होता. तो म्हणत होता, वडील म्हणतात की माझ्यात हिंमत आहे, मी तुझं लग्न करणार. आणि त्याला नोकरी लागली नसताना त्याचं लग्न केलं, नंतर नोकरी वगैरे लागली. पण आता या गोष्टी होत नाहीत. आता त्याचा एक मुलगा सिव्हिल इंजिनियर झाला, एक होमिओपॅथिक डॉक्टर झाला, एक मुलगा शिकतो आहे, तो इंजिनिअरिंग शिकतो आहे. आणि मी त्याला म्हटलं त्यांच्या लग्नाचं वगैरे, तर तो म्हणाला त्यांच्या पायावर उभे राहू देत, मग लग्न होईल. अशा तऱ्हेने गृहस्थाश्रम देखील आता उलट पूर्वीपेक्षा अव्यवहार न राहता जास्त उत्तम सुरू झालेला आहे. फक्त गडबड अशी होते आहे की एका आश्रमात असताना म्हणजे विद्यार्थी दशेत असताना फार इकडचा तिकडचा पुढचा विचार करून मंडळी आपलं जीवन खराब करतात. एवढा एक घोटाळा सध्या होतोय आश्रम व्यवस्थेच्या प्रमाणे. आपण विद्यार्थी आहोत, आता आपलं काम शिकण्याचं आहे आणि जे काही 20, 22, 23, 24 वर्ष शिकायचंय त्याच्यात फक्त शिक्षणाकडे लक्ष द्यायचं आहे असं मुलं किंवा मुली आत्ता करत नाहीयेत. हा आत्ताच्या काळाची एक अडचण म्हणून आहे हे निश्चित आहे. त्याच्याऐवजी त्यांना नैसर्गिक रीतीने ज्या भावना निर्माण होतात त्यामुळे त्यांची जीवनं वाहवतात, जर वाहवली तर त्याचे परिणाम ते भोगतात. गृहस्थाश्रम जो आहे तो गृहस्थाश्रम देखील कायद्यानेच आता पाळतात. तसं पाहिलं तर 58 किंवा 60 वर्षी रिटायरमेंट आणि पूर्वी ज्याला वानप्रस्थ आश्रम म्हणत असत तर रिटायरमेंट नंतर काय असतं. त्यामुळं नवीन संदर्भात माझं असं म्हणणं आहे की थोडा विचार करा आणि नवीन संदर्भात या सगळ्या गोष्टींकडे पाहायला लागा, पाहायला सुरुवात करा. काही बदलू शकत नाही, कोणीच बदलू शकत नाही. आणि संन्यासाश्रम हा पूर्वी देखील फार क्वचित कोणाच्या तरी जीवनात यायचा आणि तेव्हाच्या कल्पनेप्रमाणे देखील फार वृद्ध झाल्यावर वानप्रस्थ देखील बराच काढल्यानंतर मग त्याची वैराग्य वृत्ती झाली तर तो संन्यासाश्रमामध्ये जात असे असं पूर्वी म्हणायचे. तर आता संन्यास याच्या देखील पूर्वी जेवढ्या पद्धतीने अगदी ठोकळेबाज पद्धतीने पाहिलं जात असे त्याच्यापेक्षा जर परमार्थी वाचन दृष्टिकोन असेल तर विचारांपासून वेगळेपणा, विचारांपासून अलिप्तता, कर्मापासून आपल्या स्वतःला अलिप्त करून पाहणं, प्रपंचापासून आपल्या स्वतःला अलिप्त करून पाहणं याचा प्रयोग जर तो ठीक असेल माणूस तर कितीतरी. आत्ता मिलिंददादांनी दिलेल्या उत्तरात आणि सुनीलदादांनी दिलेल्या उत्तरात तेच होतं. कितीतरी आधीपासून खरं म्हणजे याचा अभ्यास केला तर योग्य वेळेला संन्यासाश्रम यायचा, अचानक येऊ शकत नाही तुमच्या जीवनामध्ये. तशा तऱ्हेने आता या नवीन वस्तुस्थितीकडे योग्य तऱ्हेने पाहायला आपण शिकलं पाहिजे असं मी तुम्हाला सांगेन. आणि स्वधर्म कर्म आणि स्वधर्म याच्याबद्दल समर्थांनी सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, खरा स्वधर्म जर काही असेल तर स्वरूप बोध अथवा स्वरूप ज्ञान प्राप्त करून घेणं हे मानवी जीवनामध्ये चरम लक्ष्य म्हणून समोर ठेवलेलं आहे आणि प्रत्येक आश्रमामध्ये याच्यासाठी प्रयत्न करावा असं सांगितलेलं आहे. आणि बाकी स्वधर्माचं आचरण आहे ते प्रत्येकाने आपल्या आपल्या कर्तव्यांचं आचरण करावं असं आजही सांगितलं जातच. फक्त आपलं तिथं त्या पद्धतीने लक्ष नाहीये एवढंच. मी काय म्हणतोय ते पटतंय का तुम्हाला? असं असल्यामुळं आता पळी पंचपात्र घेऊन ब्राह्मण पूजेला जाईल असं संभवत नाही, पण तो बुद्धिमान जर असेल एखादा मनुष्य तर एखाद्या चांगल्या संस्थेत जाऊन संशोधन जरूर करेल. आता विशिष्ट पद्धतीने या व्यवस्था परत काम करायला लागलेल्या आहेत, त्या परमार्थाकडे वळलेल्या नाहीयेत. पूर्वी या सगळ्या परमार्थाकडे वळलेल्या अशा शास्त्रकारांची योजना होती, तरी देखील मनुष्याणाम सहस्रेशु कश्चित यतती सिद्धये, यततामापि आपी सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वता, असंच भगवंत म्हणतात. वर्णव्यवस्था होती म्हणून सगळे थोडेच आत्मदर्शनाकरता प्रयत्न करत होते, संसार करत करतच कसं तरी जीवन जगत होते आणि संपूर्ण जीवनाचं उद्दिष्ट प्राप्त करावं अशी प्रेरणा फार थोड्या लोकांना होती. असं असल्यामुळं ही कमी प्रेरणा जी आहे थोड्या लोकांमध्ये राहणारी प्रेरणा आहे, तो भाग तसाच एका टक्केवारीच्या संदर्भात राहणार आहे. पूर्वी वर्णाश्रम व्यवस्था होती व त्यानुसार कर्मांची स्पेसिफिक विभागणी होती. आता देखील वर्ण व्यवस्था देखील वेगळ्या पद्धतीने आहे, आश्रम व्यवस्था देखील वेगळ्या पद्धतीने आहे. त्या व्यवस्थेनुसार जी कर्म वाट्याला येतील ती स्वधर्म कर्म होती, आत्ता देखील आहेत, अशी साचेबद्ध विभागणी नसताना आपण आपला स्वधर्म कसा ओळखावा? आहे ना, आत्ता देखील साचेबद्धच आहे. विद्यार्थी आहात, नोकरी करता आहात, प्रापंचिक आहात, साचेबद्धच आहे. तुम्हाला अजून काय हवंय? असं असल्यामुळं आता मागचा विचार करू नका. आत्ता जे जीवन आपल्या समोर आहे आणि आपलंही जीवन फार थोडं आहे असं समजू नका. फार मोठ्या समाजाचा आणि फार मोठ्या काळाचा विचार करत बसू नका. आपलं जे जीवन आहे, जर समजा 20-30 वर्ष आपण जगलेलं असू तर राहिलं 40-50 वर्ष, असं काही फार जीवन. त्या जीवनामध्ये आपल्याला योग्य अशी कर्म आपल्या अधिकाराप्रमाणे करणं हे आणि पारमार्थिक भावनेनी करणं हे आपल्याला जमवायचं आहे. एक प्रश्न राहिला आहे, आपली वेळ संपत आली. मिलिंद दादा म्हणतात पाऊस पडतोय का नाही असे. आज घरून इथं येताना मी म्हणलं हस्ताची मग स्वारी आली, पडून त्यानं गंमत केली वगैरे काही यावेळेला झालेलं दिसत नाहीये, तर तो आला असं झालं. स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रह होऊन आता 12 वर्ष होत आली. या काळात ध्यान साधनेचा मनापासून अभ्यास केला. मला फार बरं वाटतं असं जेव्हा कोणी म्हणतं की मनापासून अभ्यास केला, अशी त्याला श्रवण, मनन, गीता, ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथ वाचन, नामस्मरण, भजन इत्यादी साधनांची जोड देत आहे. दुसऱ्या बाजूने संसार चालू आहे, त्याच वेळेला दुसऱ्या बाजूने नाही, हे करत असतानाच संसार चालू आहे असं त्यांना म्हणायचंय. त्याच्यात कंसात म्हटले लग्न, घर, मुले इत्यादी, बरोबर आहे. तसंच दिवसाचे 10-12 तास सोमवार ते शुक्रवार नोकरीमध्ये जातात, तेथे उत्तम कर्म करण्याचा आणि ते फलाशा रहित करण्याचा अभ्यास करतो असं जेव्हा म्हणतं कोणी तेव्हा देखील मला खूप खूप समाधान वाटतं. मी खरं म्हणजे अशाच मंडळींच्या शोधात आहे की जे मनापासून ध्यानाचा अभ्यास करतात, त्याला श्रवणाची जोड देतात, मनन करतात, गीता ज्ञानेश्वरी या ग्रंथांचं वाचन करतात, त्याच्याही पुढे जाऊन नामस्मरण करतात, भजन वगैरे कुठलीच साधना सोडत नाहीत, तसंच कर्म करताना देखील 10-12 तास कर्मामध्ये जातात, त्याच्यामध्ये घर, लग्न, मुलं, नोकरी इत्यादी सगळं, आणि हे सगळं चांगलं करण्याचा, यथाशक्य चांगलं करण्याचा प्रयत्न, उत्तम कर्म करण्याचा प्रयत्न आपण करतो असं ते म्हणतायत. आणि अशी सगळी कर्म करून ती फलाशा रहित करण्याचा अभ्यास आपण करतो असं ते म्हणतात. श्रवणाने रोज विचारांचं होणारं प्रदूषण, बाहेरच्या विचारांचं, वेगळ्या विचारांचं आक्रमण, त्यामुळे होणारं प्रदूषण हे श्रवणामुळं पुसलं जातं, आपला बचाव होतो. मननामुळं जे ऐकलेलं असेल ते पक्कं होतं. बाहेरचं जे आपण संस्कारानुरूप सतत पाहत असतो, वाचत असतो, बोलत असतो, ऐकत असतो, त्या गोष्टी कुठेतरी पक्क्या होण्याच्या ऐवजी मननाने श्रवण विषय पक्का होण्याचा मननाने फार फायदा होतो. तसंच गीता ज्ञानेश्वरी या ग्रंथांच्या वाचनाने जीवनाची दिशा एकंदरीत काय हवी यासंबंधी मार्गदर्शन मिळतं. नामस्मरणामुळं भक्तियुक्त असं अंतःकरण तयार होतं, प्रेम निर्माण होतं, आणि हे प्रेम विषयाच्या संदर्भात केवळ नसून ज्याचा विषयाशी काहीही संबंध नाही अशा भगवंताविषयी प्रेम निर्माण होतं. नामस्मरणाचा हा फार मोठा लाभ आहे. आपल्याला पैशाविषयी स्मरणही असतं आणि प्रेमही असतं, विषयांविषयी स्मरणही असतं आणि प्रेमही असतं, पण नामस्मरण ही अशी गोष्ट आहे की नामाच्या स्मरणाने आपल्याला परमात्मा आठवतो आणि आपण विषयांपासून दूर जातो. जहा राम है वहा काम नाही असं म्हटलेलं आहे. आणि भजन, भजनामुळे देखील खरं म्हणजे भजन याचा सूर ताल लय यांच्याशी एक प्रकारे संबंध आहे. पण भजन हे पूर्वी होऊन गेलेल्या संतांनी जे अभंग रचलेले आहेत तर ते अभंग मोठ्या प्रेमाने आपण म्हणत असतो. याचा अर्थ त्या संतांचा जो उपदेश आहे तो उपदेश आपण त्याचं उच्चारण करत असतो. हे भान ठेवून जर भजन कोणी करेल तर आजही तुकाराम महाराज आपल्याला उपदेश करतायत, नामदेव आपल्याला उपदेश करतायत, ज्ञानोबा आपल्याला उपदेश करतायत, आपल्याशी बोलतायत त्या शब्दांच्या अनुरोधानी, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे आपण जसं श्रवण करतो, गीता ज्ञानेश्वरीचं वाचन करतो, तसं भजनाच्या अंगाने आपण या संतांचे जे विचार आहेत तर त्या विचारांचं देखील परिशीलन करत असतो. ते जणू आपल्याला सावध करतात, ते जणू आपली साथसंगत करतात आणि त्याच्याही पुढे जाऊन फलाशारहित कर्म जी वाट्याला आलेली आहेत ती कर्म. फळाकरता कर्म करणारा जो असतो तर तो फळामध्ये गुंतो, पण फळ देहाला मिळत असल्यामुळे देह भावनेशी जडतो आणि देह भावना ही विषयाशी संबंधित असल्यामुळे विषयी होऊन जातो. फळाकरता कर्म करण्यामध्ये, सतत फळ आठवण्यामध्ये देहबुद्धी वाढवण्याचा फार मोठा धोका असतो. तर फलाशा विरहित कर्म करणारा जो असतो तो जेव्हा फळ मनानी, फळ मिळणारच आहे पण फळ मला नको असं म्हणतो, त्यावेळेला तो देहापासून मी वेगळा आहे, फळ देहाला मिळणार, देहापासून मी वेगळा आहे अशा भावनेमध्ये हळूहळू येतो किंवा येणं अपेक्षित आहे. तसंच हा जो वेगळा मी आहे देह मन बुद्धीपेक्षा, तर तो आत्मा आहे या चिंतनामध्ये हळूहळू येतो, तो आत्म्याशी संलग्न होतो, त्याची आत्मबुद्धी वाढणं अपेक्षित आहे. असं सगळं मी करतो असं हे प्राथमिक निवेदन आहे. हे सर्व चालू असताना अलीकडे एक प्रश्न वारंवार सतावित आहे, या चालू लाईफस्टाईलमध्ये आत्मज्ञान कसं प्राप्त होईल? आपण हे जे करतो आहोत या प्रत्येक श्रवण म्हणजे काय करतो आहोत हे मी तुम्हाला सांगितलं, मनन म्हणजे काय करतो आहोत हे मी तुम्हाला सांगितलं. ज्ञानेश्वरी, गीता या ग्रंथांचा अभ्यास आपण करतो आहोत, नामस्मरण करतो आहोत, भजन करतो आहोत, फलाशारहित कर्म करतो आहोत, म्हणजे आपण आहोत परमार्थ करतो आहोत. चालू लाईफस्टाईलमध्ये आपण एवढं करतोय तर एवढं करतोय म्हणून तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल. स्वामीजी म्हणत असत तसं 500 रुपयाचा 1000 रुपयाचा स्टॅम्प तेव्हा ते 100 रुपयाचा म्हणायचे. मी म्हणतो आता 1000 रुपयाचा स्टॅम्प आणा, मी लिहून देतो तुम्हाला की तुम्हाला आत्मज्ञान झाल्याखेरीज राहणार नाही. तुम्ही एवढं सगळं करताय, या लाईफस्टाईलमध्ये जर एवढं तुम्ही जमवताय, फक्त ते समजून उमजून करा म्हणजे झालं. तुम्ही ध्यान करताय म्हणजे काय करताय? ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठविते ते कोण, दोन्हीमध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे. ध्यान धरणारा जो आहे मी आणि ज्याचं ध्यान करायचं आहे तो परमात्मा, हे एकच आहेत मुळात, हे अनन्यच आहेत. असे हे अनन्य आहेत हा भाव पक्का ध्यानामध्ये होतो आहे ना, एवढं पहा म्हणजे झालं. मनन करत असताना श्रवणाचा जो विषय आहे तो खरंचच, बाकीची सगळे ठसे ठोमसे व्यवहाराचे बाजूला सारून श्रवणामुळे संतांचेच विचार आपल्या चित्तावर मनावर ठसत आहेत ना खरे, हे पहा म्हणजे झालं, बाकी काही पाहू नका. हे एवढं करता आहात त्याच्यातच आत्मज्ञान होण्याची सगळी चिन्ह आहेत. तसंच दिवसाकाठी 2-3 तास बसून केलेली उपासना बोधाप्रद नेण्यासाठी समर्थ आहे का? निश्चितच आहे. जी व्यक्ती 10-12 तास नोकरीमध्ये घालवते ती व्यक्ती असं म्हणते की 2-3 तास बसून मी उपासना करतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं की आपल्यातल्या प्रत्येकाने थोडं अंतर्मुख व्हावं आणि आपण किती साधना उपासना करतो हे जरा तपासून पाहावं. 2-3 तास असं म्हटलेलं आहे ही निश्चित पुरेशी आहे. मी तर असं सांगतो ही पुष्कळ आहे असं मी म्हणेन. कारण खरंच 10-12 तास जर जात असतील आपले न आणि प्रत्येकाचे जातात मला माहिती आहे नोकरी उद्योग व्यवसायामध्ये, तर 1.5 तास ध्यान पुरे, 1 पाऊण तास प्रवचन पुरे, श्रवण पुरे, त्याच्यानंतर थोडं बसून केलेलं नामस्मरण 1/2 तास वगैरे एवढं पुरे, म्हणजे किती झाले 2.25 तास. आणि 15 मिनिटं कोणत्याही भावाने केलेली अनुषंगिक साधना 15 ते 20 मिनिटं 1/2 तास एवढी पुरे. 2.5 तास 3 तासाचा असा हिशोब मांडल्यानंतर मग मनन नामस्मरण हे इतर वेळेला देखील आपण करत राहू. जसं घरातून तुम्ही नोकरीच्या ठिकाणी जाता तर नामस्मरणपूर्वक जाऊ शकता, चिंतनपूर्वक जाऊ शकता. जर तसाही वेळ काढला तर खूप वेळ साधनेला मिळतो असं लक्षात येईल. हे 2-3 तास अशी प्रत्यक्ष साधना, बसून केलेली साधना 3 तास तर खूप झाली असं मी म्हणेन. आपलं सगळं जे जीवन आहे ते जीवनच अशा बेतानी जगावं की प्रत्येक कृती करत असताना त्याच्यात परमार्थातला काही ना काहीतरी भाग आपण ओतलेला असावा. प्रत्येक कृती करत असताना, स्नान करत असताना स्तोत्र म्हणू शकतो, नामस्मरण करू शकतो, वैयक्तिक कर्म करत असताना चिंतन नामस्मरण करू शकतो, भोजन करत असताना कोणत्या भावाने ठरवून टाकावं, दिवसातून 2-3, 4 किती वेळेला आपण खातो त्यावेळेला कोणत्या तरी भावाने आपण खावं अशा पद्धतीने पारमार्थिक भावाने, तर हे सगळे साधनेमध्ये जमा होतील. उलट हे सगळे जे भाग आहेत या ज्या सगळ्या वेळा आहेत तर त्या कुठेतरी या व्हॅल्यू ऍडिशन करून देतील जीवनाला. त्यामुळं अशा प्रकारचे या उपासना, बसून केलेली उपासना ही बोधाप्रद नेण्यासाठी निश्चित समर्थ आहे. तुम्ही कोणतीही शंका धरू नका. 10-12 वर्ष तुम्ही करता आहात आणि मनापासून अभ्यास करता आहात, असाच अभ्यास मनापासून चालू ठेवावा, उपासनेला दृढ चालवावे असंच म्हटलेलं आहे. अतिशय दृढतेने ही उपासना अशाच पद्धतीने आपण चालू ठेवू. हे कधी होतं? हे हळूहळू होतं. एका कळीचं फुलात रूपांतर होण्यासाठी देखील 2-2 दिवस जायला लागतात. भगिनींची अशी एक श्रद्धा असते किंवा अंधश्रद्धा असते की बोट दाखवलं त्या कळीकडं तर ती कळी गळून पडते, म्हणून ते असं दाखवतात. मी कितीतरी भगिनींना पाहिलंही, बघा ही कळी आहे, ही कळी आहे असं. ती अशी 2-3 दिवस दाखवत असतात, मग हळूहळू त्याचं फूल होतं. जर एक फूल उमलायला 2-3 दिवस लागत असतील तर साधना देखील प्रतिफळते, समाधान द्यायला सुरुवात करते आणि आत्मदर्शनाचा निश्चय होतो, निश्चयात्मक बोध होतो. याला एक काळ जायला लागणं खूप स्वाभाविक आहे, म्हणून तेवढा एक काळ आपल्या जीवनाबरोबरचाच तो काळ आहे, काही वेगळा काळ आपल्याला द्यायचा नाही आहे. आपलं जीवन चालू आहे त्याच्याबरोबरचाच हा काळ, आपल्या जीवनक्रमातच जसं जेवण झोपणं आपण समाविष्ट केलंय तसा हा अभ्यास आपण समाविष्ट केलेलाच आहे. असं जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत ही गोष्ट आहे, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ही गोष्ट आहे. काय मिळवलं हे देखील बघू नका असं मी तुम्हाला सांगेन. किती मिळवलं हे देखील बघू नका. एवढं बघा, आपण शांती राखतो आहोत ना, आपली देहबुद्धी जरा कमी झालीय ना, एवढं बघा. आपलं ईश्वर प्रेम वाढतंय ना, चढतं वाढत्या भांजणीने आहे ना, एवढं बघा. बाकी रोज माती उकरून पाहू नका की मुळे धरली आहेत का, काही जरुरी नाहीये. रोज ध्यान करा, रोज विश्लेषण करू नका, करत रहा. असं जर करत राहिलो तर आपण आपला आनंद कधी मिळवला हे देखील कळत नाही, आपण आनंदरूप होऊन जातो. समर्थ म्हणतात, लोभी धन साधू गेले तव ते धनची होऊनी ठेले, मग ते भाग्य पुरुषी सेविले सावकाश. म्हणजे एक लोभी धन साधायला गेला, त्याने हात लावला तिजोरीला आणि तो सोन्याचा होऊन राहिला, आणि मग इतर भाग्य पुरुषांनी त्याचं सेवन केलं. तसं ज्ञानेश्वर महाराजांचं सेवन करणं अजून चालू आहे आपलं. आपण भाग्य पुरुष आहोत, ते धन होऊन राहिले. समर्थ धन होऊन राहिले, आपण भाग्य पुरुष आहोत, दासबोध वाचतो आहोत, आपण सावकाश त्याचं सेवन करतो आहोत. आपण ते साधू गेलो तर तेच होऊन राहू. हळूहळू बनत बनत बन जावे असं म्हटलेलं आहे, हळूहळू हे होईल. माझं उत्तर 5-10 मिनिटं 5-7 मिनिटं पुढे गेलं तरी चालेल असं मिलिंदांना म्हणायचं होतं. नाहीतरी पाऊस पडतोच आहे म्हणून तुम्हाला सांगत बसा. असं करायचं नाहीये, कुठेतरी आपल्याला थांबायचंय. मी असा एक विनोद वाचला होता की एक खूप लांबलेलं भाषण संपतच नव्हतं तेव्हा श्रोत्यांपैकी एकानी उठून रिव्हॉल्वर काढून छताकडे पाहू एक गोळी झाडली. तेव्हा तो वक्ता म्हणाला की एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो, म्हणून तो बसला. म्हणाला की मी तुमचा फार वेळ घेतलेला दिसतोय. तर तो म्हणाला की हा तुमचा प्रश्न आहे, ज्यांनी तुम्हाला बोलायला म्हणून सांगितलं त्याला मात्र मी सोडणार नाहीये. थोडा गोंधळ होतोय. शेठ सर का मिलिंद दादा असं जरा तुम्ही पाहताय. मिलिंद दादांनी अनौपचारिक विनंती केली आणि शेठ सरांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं, पण आपण सगळे मोठ्या आनंदाने इथं बसलेले आहोत एवढं मात्र मी तुमच्या लक्षात आणून देतो. हरिओम तत्सत. हरि. खरंच पाऊसही कमी झाला का काय?